ಜಯ ಗಣಪತಿ ಸದ್ಗುಣ ಸದನ ಕರಿವರ ಬದನ ಕೃಪಾ ವಿಘ್ನಹರಣ ಮಂಗಲಕರಣ ಜಯ ಜಯ ಗಿರಿಜಾಲ ಜನ್ಮ ಶುಭ ಕಥಾ ತುಮಾರಿ ಅತಿ ಶುಚಿ ಪಾವನ ಮಂಗಲಕಾರಿ ಏಕ ಸಮಯ ಗಿರಿರಾಜ ಕುಮಾರಿ ಪುತ್ರ ಹೇತು ತಪಕೀನ್ ಹೋ ಭಾರಿ ಭಯೋ ಯಜ್ಞ ಜಬ ಪೂರ್ಣ ಪಹಚೋ ತುಮ ಹರಿ ದ್ವಿಜ ರೂಪ
ಅತಿಥಿ ಜಾನಿಕೆ ಗೌರಿ ಸುಖಾನಿ ಬಹು ವಿಧಿ ಸೇವಾ ಕರಿ ತುಮಾರಿ
ಅತಿ ಪ್ರಸನ್ನ ಹೈ ತುಮ ವರದೀನಾ ಮಾತು ಪುತ್ರ ಹಿತ ಜೋ ತಪ ಕೀನ್ಹಾ ಮಿಲಹಿ ಪುತ್ರ ತುಹಿ ಬುದ್ಧಿ ವಿಶಾಲ ಬಿನಾ ಗರ್ಭ ಧಾರಣ ಯಹಿ ಕಾಲ ಗಣನಾಯಕ ಗುಣ प्रथम रूप भगवाना
असक अंतर ध्यान रूप है पलना पर बालक स्वरूप है
बनी शिशु रुदन जब ही तुम ठाना लखी मुख सुख नहीं गौरी समाना सकल मगन मुख मंगल गावही नभते सुरन सुमन वर्षावही शंभु उमा बहुदान लुटावही सुर मुनि जन सुत देखन
अति आनंद मंगल साजा देखन भी आए शनि राजा
निज अवगुण गुणी शनि मन माही बालक देखन चाहत नाहि कछु मन भेद बढ़ायो उत्सव मोरना शनि तू ही पायो कहन लगे शनि मन सकुचाई का करी हो शिशु मोहि दिखाई
नहीं विश्वास उमा बालक देख न कहऊ
शनि दृग कोण प्रकाशा बालक सिर उड़ी गयो आकाशा गिरिजा गिरी विकल है धरणी सो दुख दशा गयो नहीं बरणी
तुरत गरुड़ चढ़े विष्णु सिधाए
काटि चक्र सो गज शिर लाए शंकर डारियो
नाम गणेश शंभु तब कीने प्रथम पूज्य बुद्धि निधि वरदिन बुद्धि परीक्षा जब शिव कीन्हा पृथ्वी कर प्रदक्षिणा लीन्हा चले षडानन मरमि भुलाई रच बैठी तुम बुद्धि उपाय
चरण मातु पितु के धरनी जनकीने धनि गणेश कहि शिव हिया हर्षो नभते सुरन सुमन बहु वर्षो
तुम्हारी महिमा बुद्धि बढ़ाई शेष सहस मुख सके न गाई मैं मतिहीना मलिन दुखारी करहूं कौन विधि विनय तुम्हारी भजत राम सुंदर प्रभु दासा लग प्रयाग ककर दुर्वासा
अब प्रभु दया दीन पर कीजे अपनी भक्ति शक्ति कछु दीजे श्री गणेश यह चालीसा पाठ करे घर जा मित नव मंगल ग्रह बसे कहे जगत सन्मान विक्रम संवत सहस्र दश ऋषि पंचमी दिनेश पूरण चालीसा भयो
श्री गणेश चालीसा।